प्रेषितांची कृत्ये. प्रेषितांची कृत्ये अध्याय एक. प्रिय थिओफिलस, येशूने जे सर्व काही केले आणि शिकविले त्याविषयी मी पहिले पुस्तक लिहिले. येशूच्या सुरुवातीपासून ते तो स्वर्गात जाईपर्यंतच्या संपूर्ण जीवनाविषयी मी लिहिले. हे घडण्यापूर्वी येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांच्याशी तो बोलला. येशूने प्रेषितांना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी जे करायला पाहिजे त्याविषयी सूचना दिल्या. हे येशूच्या मृत्यूनंतरचे होते, परंतु त्याने प्रेषितांना दाखविले की तो जिवंत आहे. येशूने अनेक सामर्थ्यशाली कृत्य करून दाखवून हे सिद्ध केले. मरणातून उठवले गेल्यानंतर 40 दिवसापर्यंत येशूला प्रेषितांनी पुष्कळ वेळा पाहिले. येशू प्रेषितांशी देवाच्या राज्याविषयी बोलला. एकदा येशू त्यांच्यासह जेवत बसलेला असताना त्याने सांगितले की यरुश्लेम सोडू नका. येशू म्हणाला,
पित्याने तुम्हाला अभिवचन दिले आहे, मी तुम्हाला त्याविषयी पूर्वी सांगितले होते. येथे यरुश्लेमात त्याचे अभिवचन मिळण्याची वाट पहा. योहानाने लोकांचा पाण्याने बाप्तिस्मा केला, परंतु थोड्याच दिवसात तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.
सर्व प्रेषित एकत्र जमले होते. त्यांनी येशूला विचारले,
प्रभूजी, याच काळात येऊदी लोकांना तुम्ही त्यांचे राज्य पुन्हा देणार काय?
येशू त्यांना म्हणाला,
केवळ पित्यालाच तारीख व वेळ ठरविण्याचा अधिकार आहे. या गोष्टीची माहिती असणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हाकडे येईल, मग तुम्हाला शक्ती मिळेल. तुम्ही माझे साक्षी व्हाल, तुम्ही लोकांना माझ्याविषयी सांगाल. पहिल्यांदा यरुशलेम येथील लोकांना तुम्ही सांगाल, नंतर तुम्ही यहुदिया, शमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल.
नंतर येशूने प्रेषितांना या गोष्टी सांगितल्यावर तो आकाशात उचलला गेला. प्रेषित हे पाहत असताना येशू ढगाआड गेला आणि ते त्याला पाहू शकले नाहीत. येशू दूर जात होता आणि प्रेषित आकाशात पाहत असताना पांढरी वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष देवदूत अचानक त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले आणि ते दोघे प्रेषितांना म्हणाले,
गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहात येथे का उभे राहिलात? हा येशू तुमच्यापासून जसा वर स्वर्गात घेतला गेला व त्याला येशूला जाताना तुम्ही पाहिलेत, त्याच मार्गाने तो परत येईल.
नंतर प्रेषित जैतुनाच्या डोंगरावरून यरुश्लेमास परत गेले. हा डोंगर यरुश्लेम पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते त्या ठिकाणी गेले. ही माडीवरची खोली होती. त्या ठिकाणी हे प्रेषित होते, पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब आल्फीचा पुत्र, सिमोन, झुलोट म्हणून माहीत असलेला, आणि यहुदा, याकोबाचा पुत्र. हे सर्व प्रेषित एकत्र राहत होते. ते एकाच उद्देशाने सतत प्रार्थना करीत होते. काही स्त्रिया, मरिया येशूची आई आणि त्याचे भाऊ प्रेषितांबरोबर होते. काही दिवसांनी विश्वासणाऱ्यांची एक सभा झाली. तेथे सुमारे 120 जण होते. तेव्हा पेत्र उभा राहिला आणि म्हणाला,
बंधूंनो, पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा दाविदाकरवी बोलला, ते काहीतरी घडणे आवश्यक आहे. आपल्या गटातील एक जण जो यहुदा, त्याच्याविषयी तो बोलत होता. ते असे की यहुदा आपल्या बरोबर सेवा करीत होता. आत्मा म्हणाला की येशूला धरून देण्यासाठी यहुदा लोकांची पुढारी पण करील. यहुदाला हे वाईट काम करण्यासाठी पैसे देण्यात आले होते. या पैशांनी त्याच्यासाठी शेत विकत घेतले गेले, परंतु यहुदा आपल्या डोक्यावर पडला, त्याचे शरीर तुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. यरुशलेम येथील सर्व लोकांना हे समजले, म्हणून त्यांनी त्या शेताचे नाव हकलदमा असे ठेवले. त्यांच्या भाषेत हकलदमा याचा अर्थ रक्ताचे शेत असा होता.
पेत्र म्हणाला,
स्तोत्रसंहितेत यहुदाविषयी असे लिहिले आहे, त्याच्या जमिनीजवळ, मालमत्तेजवळ लोक न जावोत, कोणीही तिच्यात वस्ती न करो, आणखी असे लिहिले आहे, त्याचा कारभार दुसरा घेऊ। म्हणून आता दुसऱ्या व्यक्तीने आमच्यात आले पाहिजे आणि येशूच्या मरणानंतर झालेल्या पुनरुत्थानाचे साक्षीदार व्हावे। प्रभू येशू आपल्या बरोबर असलेल्या संपूर्ण काळात आपल्या गटात राहिलेल्यांपैकी तो मनुष्य असायला पाहिजे। यवान लोकांचा बाप्तिस्मा करीत असे त्या काळापासून ते येशूला आपल्यातून वर स्वर्गात घेण्यात आले, त्यावेळेपर्यंत आपल्यामध्ये राहत असलेल्यांपैकी हा मनुष्य असला पाहिजे।
प्रेषितांनी दोन मनुष्यांना गटासमोर उभे केले। एक जण योसेफ बरसबा होता, त्याचे उपनाव युस्त होते, व दुसरा मत्थिया होता। प्रेषितांनी प्रार्थना केली,
प्रभू तू सर्वांची मने जाणतोस, या दोघांपैकी हे काम करण्यासाठी तू कोणाची निवड केलेली आहे हे आम्हाला सांग। यहुदाने या सेवेकडे पाठ फिरवली आणि ज्या ठिकाणचा तो होता तिकडे गेला।
नंतर दोघातील एकाची निवड करण्यासाठी प्रेषितांनी फासे सोंगट्या टाकले। फाश्यावरून प्रभूला मत्थिया पाहिजे होता हे दिसून आले, म्हणून तो इतर 11 शिष्यांसह प्रेषित झाला।